आकाशवाणी मुंबई। रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। औद्योगिक संबंध संहिता सुधारणा विधेयक 2026ला संसदेची मंजुरी। भारत अमेरिका व्यापार कराराबाबत लोकसभेत गदारोळ। विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव। सरकार स्वावलंबी भारताच्या निर्मितीसाठी काम करत असल्याचं राज्यसभेत अर्थसंकल्पावरच्या चर्चेला उत्तर देताना अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन। केंद्र सरकारच्या विविध धोरणं आणि निर्णयांविरोधात देशातल्या 10 प्रमुख कामगार संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला संमिश्र प्रतिसाद। आणि T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा नामिबियाशी सामना सुरू। औद्योगिक संबंध संहिता सुधारणा विधेयक 2026ला आज संसदेची मंजुरी मिळाली। कामगार संघटना कायदा 1926, औद्योगिक रोजगार कायदा 1946 आणि औद्योगिक विवाद कायदा 1947 यांच्याऐवजी औद्योगिक संबंध संहिता 2020 लागू करण्यात आली आहे। याच्या अंमलबजावणीत भविष्यात कोणत्याही अडचणी येऊ नयेत यासाठी औद्योगिक संबंध संहिता सुधारणा विधेयक 2026 आणलं गेलं आहे। लोकसभेत या विधेयकावरल्या चर्चेला कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी सभागृहात उत्तर दिलं। नवा कामगार कायदा कामगारांच्या हितासाठी आणला गेल्याचं देशातल्या 17 कामगार संघटनांनी मान्य केलं असून मोजक्या संघटनांचा याला विरोध असल्याचं मांडवीय म्हणाले। हा कायदा मजुरांना किमान वेतनाची हमी देतो, कोणत्याही राज्य सरकारला किमान वेतनापेक्षा कमी वेतन देता येणार नाही असं ते म्हणाले। महिला आणि पुरुषांना समान वेतन तसंच वेळेवर वेतन मिळण्याची हमी या कायद्यामुळे मिळणार आहे। 40 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या कामगारांची वर्षातून एकदा आरोग्य तपासणी केली जाईल। या कायद्यामुळे नवीन रोजगार निर्मिती होईल असंही मांडवीय म्हणाले। हे विधेयक म्हणजे कोणत्याही प्रकारची सुधारणा नाही। तरुणांना रोजगार संरक्षण देण्याऐवजी सरकार ते अधिक कमकुवत करत असल्याची टीका या चर्चेवेळी बोलताना काँग्रेस खासदार के सुरेश यांनी केली। सरकार कामगारांच्या हिताकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे खासदार अफजल अन्सारी यांनी केला। कंत्राटी कामगारांना या विधेयकामुळे रोजगाराची सुरक्षा मिळेल का असा प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांनी विचारला। तर हा कायदा मुठभर भांडवलदारांच्या हितासाठी आणला जात असल्याचा आरोप भाकप मालेचे खासदार सुदामा प्रसाद यांनी केला। मुस्लिम लीगचे खासदार ईटी मोहम्मद बशीर यांनीही या विधेयकाला विरोध केला। राज्यसभेत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, तृणमूल काँग्रेसच्या डोला सेन, बिजू जनता दलाचे निरंजन बिशी, भाकपचे संतोष कुमार, माकपचे विष्णुदासन, अण्णा द्रमुकचे एम थंबीदुराई, द्रमुकचे आर गिरीराजन यांनी या चर्चेत भाग घेतला। हे विधेयक कामगार विरोधी असल्याची टीका काँग्रेसचे जयराम रमेश यांनी केली। सत्ताधारी आणि विरोधकांच्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब होण्याआधी 2 वेळा तहकूब झालं। दरम्यान लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात आपण हक्कभंग नोटीस दिल्याचं भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी वार्ताहरांना सांगितलं। राहुल गांधी परदेशात जाऊन सोरोस फाउंडेशन, USAID, फोर्ड फाउंडेशन अशा संस्थांशी संधान साधत भारत विरोधी शक्तींशी हातमिळवणी करतात हे आपण आपल्या नोटीशीत सांगितल्याचं दुबे म्हणाले।
भारत विरोधी जितनी ताकतें हैं उनके साथ राहुल गांधी जी इस देश को तोड़ना चाहते हैं, ये देश को टुकड़े टुकड़े करने की साजिश कर रहे हैं, इसलिए उनकी सदस्यता रद्द कर दी जाए और जिंदगी भर के लिए उनको चुनाव लड़ने से डिबार कर दिया जाए।
ओदिशामधल्या एका अंगणवाडी केंद्रामधल्या जातीय भेदभावाचा मुद्दा विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी आज राज्यसभेत शून्य प्रहरात उपस्थित केला। ओदिशामधल्या या अंगणवाडी दलित महिलेनं बनवलेलं अन्न आपल्या मुलांनी खायला विशिष्ट समुदायातल्या लोकांनी नकार दिल्याचं वृत्त माध्यमांमध्ये आलं होतं। मुलांच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासामध्ये अंगणवाडीची भूमिका महत्वाची असते। तिथंच जर अशा प्रकारचा भेदभाव होत असेल तर याचा मुलांच्या वाढीवर दूरगामी परिणाम होईल अशी भीती खरगे यांनी व्यक्त केली। आर्थिक वाढ आणि सर्वसमावेशक विकासाला चालना देऊन सरकार स्वावलंबी भारताच्या निर्मितीसाठी काम करत आहे असं प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं आहे। त्या आज राज्यसभेत अर्थसंकल्पावरच्या चर्चेला उत्तर देत होत्या। सरकारला महागाई नियंत्रणात ठेवण्यात तसंच विकासदर कायम ठेवण्यात यश आल्याचं त्या म्हणाल्या। 2025-26 देशाचं सकल देशांतर्गत उत्पादन 7.4% वाढलं असं त्या म्हणाल्या।
The National Statistical Office gave the first advanced estimate. The real GDP growth is projected at 7.4% for the year 25-26, with a nominal growth rate at around 8%, while CPI inflation has softened to nearly 2%. So this is that combination that I'm talking about of a strong growth. Price stability is really uncommon globally and reflects the strength of India's economy.
देशांतर्गत उत्पादन क्षमता वाढवण्यावर भर दिला जात आहे. या अर्थसंकल्पातून देशांतर्गत उत्पादन क्षेत्राविषयीचा सरकारचा दृष्टिकोन दिसून येतो, असं सीतारामन म्हणाल्या. बायोफार्मा, सेमीकंडक्टर, मिशन 2.0, वस्त्रोद्योग आदी क्षेत्रासाठी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे. मनुष्यबळाचा विकास करण्यावर सरकारने लक्ष केंद्रित केल्याचं त्यांनी नमूद केलं. त्याआधी सभागृहात सर्व पक्षाच्या सदस्यांनी अर्थसंकल्पावर चर्चा केली. केंद्रीय अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या अप्रत्यक्ष करांच्या माध्यमातून नव्याने केलेल्या सुधारणा सरकारच्या विकासाभिमुख दृष्टिकोनाला पूरक असल्याचं प्रतिपादन केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क विभागाचे अध्यक्ष विवेक चतुर्वेदी यांनी आज केलं. विभागातर्फे मुंबईतल्या न्यू कस्टम हाऊस इथं आयोजित संवाद सत्राला ते संबोधित करत होते. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्र सरकारच्या विविध धोरणं आणि निर्णयांच्या विरोधात प्रमुख कामगार संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला आज देशाच्या विविध भागात संमिश्र प्रतिसाद मिळाला. नवीन कामगार कायदे, बीज विधेयक, वीज सुधारणा विधेयक तसंच अणुऊर्जा विकास विधेयक मागे घ्यावं, विकसित भारत जी रामजी योजनेऐवजी मनरेगाचं पुनरुज्जीवन करावं, या आणि इतर मागण्यांसाठी विविध कामगार संघटनांनी एकत्र येऊन आजचा बंद पुकारला आहे. झारखंडमध्ये बँका आणि खाणींच्या कामावर बंदचा परिणाम झाला असल्याचं संपकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी सांगितलं. आसाममध्ये बंदच्या प्रतिसादात रस्ते ओस पडले होते. बिहार आणि ओदिशामध्ये संपकऱ्यांनी निदर्शनं केली. ओदिशात बंदमुळे आवश्यक सेवांवर परिणाम होऊन जनजीवन प्रभावित झालं. हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्रात विविध ठिकाणी कामगार संघटनांनी निदर्शनं केली. पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि गुजरातमध्ये आंदोलनाचा प्रभाव फारसा जाणवला नाही, असं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. आर्थिक फसवणुकी प्रकरणातला आरोपी विजय मल्ल्या भारतात परतल्यानंतरच त्याने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होईल, या आपल्या भूमिकेचा मुंबई उच्च न्यायालयाने आज पुनरुच्चार केला. मल्ल्या यांनी फरार आर्थिक गुन्हेगारी कायदा अर्थात एफईओ कायद्याला आव्हान देणारी याचिका दाखल केली आहे. बँकांची मागणी चुकीची असल्याचा त्याचा दावा असतानाही तपासणी संस्थांनी त्याची मालमत्ता ताब्यात घेतल्याचं त्याच्या वकिलांनी सांगितलं. परंतु सुनावणीसाठी मल्ल्याने भारतात परतणं आवश्यक असल्याचं न्यायालयानं सांगितलं आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 559 अंकांची घसरण झाली आणि तो 83,675 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 147 अंकांची घसरण नोंदवत 25,807 अंकांवर बंद झाला. भारतीय रुपयात मात्र आज वाढ झाली. परकीय चलन विनिमय बाजारात रुपया 11 पैशांनी वाढून अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 90 रुपये आणि 59 पैशांवर बंद झाला. बांगलादेशात 13व्या संसदीय निवडणुकीसाठी आज सकाळी 7:30 सुरू झालेलं मतदान संध्याकाळी 4:30 संपलं. दुपारी 12 पर्यंत फक्त 32.88% मतदान झाल्याचं निवडणूक आयोग सचिवालयानं सांगितलं. आपल्या पक्षाला विजय मिळेल असा विश्वास बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे अध्यक्ष तारिक रहमान यांनी व्यक्त केला. ढाका इथं आज सकाळी त्यांनी मतदान केलं, त्यानंतर ते बोलत होते. भारत अमेरिका व्यापार करारामुळे भारताची व्यापारी शिल्लक 9,000 कोटी डॉलर्सने वाढेल असा अंदाज भारतीय स्टेट बँकेच्या अहवालात व्यक्त केला आहे. जीडीपीच्या 1.1% एवढी ही रक्कम आहे. या करारामुळे परदेशी चलनसाठ्यात 30 लाख डॉलर्सची भर पडेल असा अंदाज आहे. टी20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा सामना नामिबियाबरोबर दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर सुरू आहे. नामिबियानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 4 बाद 146 धावा झाल्या होत्या. मुंबईत वानखेडे मैदानावर आज झालेल्या सामन्यात इटलीनं श्रीलंकेवर 10 गडी राखून विजय मिळवला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. औद्योगिक संबंध संहिता सुधारणा विधेयक 2026 संसदेची मंजुरी. भारत अमेरिका व्यापार कराराबाबत लोकसभेत गदारोळ. विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव. सरकार स्वावलंबी भारताच्या निर्मितीसाठी काम करत असल्याचं राज्यसभेत अर्थसंकल्पावरच्या चर्चेला उत्तर देताना अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. केंद्र सरकारच्या विविध धोरणं आणि निर्णयांविरोधात देशातल्या 10 प्रमुख कामगार संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला संमिश्र प्रतिसाद आणि टी20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा नामिबियाशी सामना सुरू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.